नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि जपान दरम्यान आज आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा, औषध निर्माण, संरक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रातले सामंजस्य करार झाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याबरोबर 16व्या वार्षिक शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली, त्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाद्वारे कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, फक्त त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी आणि मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, फक्त महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या. मुंबईच्या साकीनाका भागात आज एका 55 वर्षीय इसमाचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला. मुंबईत चेंबूर इथे झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टी यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचं यासंबंधीच्या पत्रकात म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 579 अंकांची वाढ झाली आणि तो 77,502 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 170 अंकांनी वधारून 24,176 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.